नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या ताफ्यात यावर्षी 2500 जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल होत असून याद्वारे राज्याच्या प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी धावताना दिसेल असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ते आज ठाणे इथं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी 17 नव्या गाड्यांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. स्वच्छतेसह सुरक्षित प्रवासाला महत्व देत एकूणच परिवहन सेवेचं चित्र बदलण्याचा आराखडा बनवला जात असून टप्प्याटप्प्यानं एसटीच्या आधुनिकीकरणाला सुरुवात होईल असं ते म्हणाले. याचाच पहिला लाभ एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या गणवेशापासून विश्रामगृह आणि स्वच्छतागृहापर्यंत मिळणाऱ्या प्रत्येक सुविधांचा दर्जा उंचावून होईल असं सरनाईक म्हणाले. याद्वारे एसटी कर्मचारी प्रवाशांना चांगल्या सुविधा देऊ शकतील असंही त्यांनी नमूद केलं. स्वामी विवेकानंद यांची आज 163 जयंती. आध्यात्मिक गुरु, तत्वज्ञ, विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे प्रणेते असलेल्या विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जात आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या भारत मंडपम इथं आयोजित विकसित भारत युवा नेते संवाद कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3000 युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यानिमित्त समाज माध्यमावरील आपल्या संदेशात स्वामी विवेकानंदांनी भारताचा महान आध्यात्मिक संदेश पाश्चिमात्यांपर्यंत प्रसारित केला, भारतीयांमध्ये आत्मविश्वास जागृत करत युवकांना राष्ट्रनिर्माणासाठी प्रोत्साहित केलं आणि या विचारांचा वारसा सदैव टिकणारा असल्याचं नमूद केलं आहे. तसंच उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपल्या संदेशांमधून अभिवादन केलं आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांची आज 472 जयंती. राज्यभरात मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी होत आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आज वाहन फेरी काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुला मुलींच्या जन्मतः लिंग गुणोत्तर प्रमाणाबाबत प्राप्त आकडेवारीनुसार 1000 मुलांमागे 889 मुली असं प्रमाण आढळलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी ही माहिती दिली. आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री आणि सोयगाव तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये मुलींचं जन्मतः प्रमाण 900 कमी आहे. भारतीय जनता पक्षाच्या महाविजयी अधिवेशन आज शिर्डी इथं होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं या अधिवेशनाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. महापुरुषांच्या प्रतिमा तसंच संविधानाचं पूजन यावेळी करण्यात आलं. भारत आयर्लंड महिला संघांदरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आज दुसरा सामना गुजरातच्या राजकोट इथं सुरू आहे. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ताज्या वृत्तानुसार भारतानं 22 दोन बाद 163 धावा केल्या आहेत. पुरुष हॉकी इंडिया लीग स्पर्धेमध्ये यूपी रुद्राज संघानं काल रात्री राऊरकेला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली एसजी पायपर्स संघावर 3-1 असा विजय नोंदवला. अन्य एका सामन्यात हैदराबाद तुफान्स संघानं काल पेनल्टी शूटआउट सडन डेथमध्ये सुरमा हॉकी क्लबवर मात केली. आज राऊरकेला इथं वेदांत कलिंगा लान्सर्सचा सामना हैदराबाद तुफान्स बरोबर होईल. हा सामना संध्याकाळी 6 सुरू होणार आहे. कलिंगा लान्सर्स 5 गुण घेऊन 5 स्थानावर आहे. हैदराबाद तुफान्स 7 घेऊन 6 स्थानावर आहे. महिला हॉकी इंडिया लीगमध्ये दिल्ली एसजी पायपर्स आज संध्याकाळी ओडिशा वॉरियर्स बरोबर मालिकेतला पहिला सामना खेळणार आहे. रांचीमध्ये रात्री 8:40 हा सामना सुरू होईल. पहिल्या महिला हॉकी इंडिया लीग स्पर्धेमध्ये 4 संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 24 जानेवारीपर्यंत सुरू असणार आहे. नांदेड इथं आयोजित 59 3-दिवसीय अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात आजच्या दुसऱ्या दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या तनुजा पत्की यांचं विज्ञान, तंत्रज्ञान आणि आजचा भारत या विषयावर व्याख्यान तसंच तज्ज्ञ मान्यवरांचा सहभाग असलेल्या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेवर आधारित खासदार क्रीडा महोत्सवाचा 7 पर्वाचं आज नागपूर इथं यशवंत क्रीडा संकुलामध्ये थाटात उद्घाटन करण्यात आलं. यावेळी गडकरी, खासदार कंगना राणावत उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.